चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राज्यातील धरणात पाण्याचं प्रमाण 5% वाढलं। गणेशोत्सवादरम्यान झालेल्या मुसळधार पावसानं पुन्हा एकदा महापुराची आठवण करून दिली। या संततधार पावसामुळे राज्यातील धरणं दुथडी भरून वाहू लागली। राज्यातील 6 विभागातील धरणांचा एकूण पाणी साठा 70.37% पोहोचला आहे। गतवर्षी हा पाणीसाठा 65.91% होता। काही भागात अजूनही पाऊस असल्यानं पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे, पण विदर्भ, अमरावती आणि मराठवाडा अजूनही तहानलेलाच आहे। पश्चिम महाराष्ट्रातील धरणांच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत विदर्भ मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा खूपच कमी आहे। अमरावती विभागातील धरणांमध्ये 41.98% पाणीसाठा आहे। मागील वर्षी 57.69% पाणी शिल्लक होतं, पण यंदा हे प्रमाण 20% कमी झालं आहे। औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये 37.28% पाणीसाठा शिल्लक आहे, जो गतवर्षी 27.97% होता। औरंगाबादमध्ये पाणीसाठा 10% वाढला आहे। कोकणात 89.72% पाणीसाठा शिल्लक आहे, तर गेल्या वर्षी हा पाणीसाठा 92.14% होता। नागपूर विभागात सध्या 78.14% पाणीसाठा आहे, मागील वर्षी 50.13% होता। मागील वर्षीपेक्षा सुमारे 72.61% पाणीसाठा जास्त आहे। नाशिक विभागात सध्या 72.68% पाणीसाठा आहे, मागील वर्षी 63.55% होता। तर पुणे विभागात सध्या 86.61% पाणीसाठा असून मागील वर्षी 86.1% पाणीसाठा होता। मागील वर्षीच्या तुलनेत पुण्यात सुमारे 1% पाणीसाठा वाढला आहे। राज्यातील जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडला। या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात महापूर आला। याबरोबरच पूर्व विदर्भातही अतिवृष्टी झाली, त्यामुळे धरणं 100% भरून वाहू लागली। मात्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पाऊस कमी झाल्यानं पाणीसाठाही कमी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे।